काय हो पाटील, तुम्ही फकस्त दाढी करायला सलून मध्ये गेलात तर तुम्हाला इतका उशीर कसा झाला?
अरे काय सांगू लेका तुला, त्या न्हाव्या संग माझं झालं भांडण.
असं होय का बरं?
अरे बाबा, मी दाढी करायला बसलो तर त्या न्हाव्यानं काय केलं, दाढीच्या ब्रश वर थुकला आणि माझ्या गालाला लावलं. आता मी म्हणलं चमारी टोपी, अरे पाणी नाही का? तर तू म्हणतो कसा पाटील, इथं पाण्याची लई टंचाई तुम्हाला माहित नाही का? आणि तुमचं नशीब थोर, तुम्ही आमच्या गावच पाटील म्हणून बरशवर थुकलो. तुमच्या दुगर दाढी करून गेले त्यांना इचारा, त्यांच्या सरळ तोंडावरच थुकलो.
अहो पाटील, हळू बोला, उद्या लोकांना कळलं तर ते काय म्हणतील.